रोमकरास पत्र अध्याय 2. म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायस्थानासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वतःलाही दोषी ठरवितोस, कारण जो तू न्याय करतोस तो तूही तीच गोष्ट करतोस. आता आपणाला माहीत आहे की जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय देव करतो आणि देवाचा न्याय योग्य असतो. तुम्ही सुद्धा जे अशा वाईट गोष्टी करतात त्यांचा न्याय करता, पण तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी करता, म्हणून निश्चितपणे तुम्हाला माहीत आहे की देव तुमचा न्याय करील आणि स्वतःची सुटका करून घेणे तुम्हाला शक्य होणार नाही. देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो, तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हाला समजत नसेल, पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव तुम्हाला त्याचा क्रोध दर्शविल त्यावेळी तुम्हाला शिक्षा होईल, त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील. देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. नेटाने चांगले करीत राहून गौरव मान अमरत्व मिळविण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांना तो अनंत काळचे जीवन देईल, परंतु जे स्वार्थीपणाने सत्यात चालणे नाकारतात व अनितीने चालतात त्यांची तो क्रोधाने भरपाई करील. जो जे वाईट ते करतो त्या प्रत्येक मानवावर संकटे आणि दुःखे येतील, म्हणजे पहिल्यांदा यहुद्यांवर व नंतर ग्रीक लोकांवर येतील, परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव मान आणि शांती मिळेल. प्रथम यहुद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल. देवाजवळ पक्षपात नाही. जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील, व जितक्यांनी नियमशास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल, कारण जे नियमशास्त्र ऐकतात ते देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, परंतु जे नियमशास्त्र पाळतात आणि नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे करतात ते नीतिमान ठरतील. कारण जेव्हा यहुदी नसलेले विदेशी ज्यांना नियमशास्त्र नाही, मूलतः जरी त्यांना नियमशास्त्र नाही तरीही नियमशास्त्राप्रमाणे करतात, ते स्वतःच नियमशास्त्र आहेत, म्हणजे ते त्यांच्या हृदयात नियमशास्त्र लिहिले आहे असे दाखवतात. त्यांची सत्सत्विवेक बुद्धीसुद्धा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात. जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा माझ्या स्वार्थेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील. परंतु आता तुम्ही जे स्वतःला यहुदी समजता आणि नियमशास्त्रावर विश्वास ठेवता व आपण देवाच्या जवळचे आहोत असा अभिमान बाळगता, त्या तुम्हाला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वीकारता, कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हाला शिक्षण मिळाले आहे. तुम्हाला वाटते की ज्यांना योग्य मार्ग माहीत नाही त्यांचे तुम्ही मार्गदर्शक आहात. जे लोक अंधारात पापात आहेत त्यांचा तुम्ही प्रकाश आहात, आणि तुमची खात्री झाली आहे की तुम्ही आंधळ्यांचे पुढारी जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश, मूर्खांचे शिक्षक बालकांचे गुरु आहात, कारण नियमशास्त्रात तुम्हाला ज्ञान आणि सत्याचे मूर्त स्वरूप मिळाले आहे. तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वतःला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करू नये असा उपदेश करता, पण तुम्ही स्वतः चोरी का करता? तुम्ही व्यभिचार करू नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करता? तुम्ही मूर्तीचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता. तुम्ही नियमशास्त्राविषयी बढाई मारता ते तुम्ही नियमशास्त्र मोडून देवाचा अपमान का करता? शास्त्रलेखात लिहिल्यानुसार तुमच्यामुळे
विदेशी लोकांमध्ये देवाच्या नावाचा अपमान होत आहे.
तुम्ही नियमशास्त्र पाळीत असला तर सुनतेला मोल आहे, पण जर तुम्ही नियमशास्त्र पाळीत नाही तर तुमची सुनता न झाल्यासारखी आहे. सुनता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो तर त्याची सुनता न होणे हे सुनता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय? ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुनता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो तो ज्या तुम्हाला लिखित नियम व सुनता आहे तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील. कारण जो बाहेरून यहुदी आहे तो खरोखर यहुदी नाही व देहाची बाहितकारी सुनता ही सुनता नव्हे, पण जो अंतकरणाचा यहुदी तो यहुदी आहे, आणि खरी सुनता लेखी नियमांद्वारे नव्हे तर आत्म्याने अंतकरणाची केलेली सुनता होय. त्याची प्रशंसा माणसांकडून नव्हे तर देवाकडून होते.